चीनीमंडी.com पॉडकास्ट। एका आठवड्यासाठी दिल्लीच्या सीमा बंद, मुख्यमंत्री केजरीवालांनी जनतेकडून मागितल्या सूचना। कोरोना व्हायरस बाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी सांगितले की राष्ट्रीय राजधानीच्या सीमा एका आठवड्यासाठी बंद केल्या गेल्या आहेत आणि केवळ आवश्यक सेवांनाच परवानगी दिली जाईल। केजरीवाल यांनी सांगितले की जनतेकडून सूचना मागवल्यानंतर आम्ही एका आठवड्यात पुन्हा निर्णय घेऊ। याशिवाय ते म्हणाले, आता दिल्लीमध्ये बार्बर शॉप आणि सलून बरोबरच सर्व इंडस्ट्री खुली होईल। मुख्यमंत्री म्हणाले की आता ऑटो रिक्षा आणि ई रिक्षामधून एक प्रवासी नियमही हटवला गेला आहे। मुख्यमंत्री यांनी व्हॉट्सअप नंबर 8800077222 च्या माध्यमातून सूचना पाठवणे आणि delhiicm.suggestions.gmail.com वर ईमेल करणे किंवा 1031 वर कॉल करण्यासाठी सांगितलेले आहे।